ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ एका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविंशतिश्च मे त्रयोविंशतिश्च मे पञ्चविंशतिश्च मे सप्तविंशतिश्च मे नवविंशतिश्च म एकत्रिंशच्च मे त्रयस्त्रिंशच्च मे चतस्रष्टमेऽष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विंशतिश्च मे चतुर्विंशतिश्च मेऽष्टाविंशतिश्च मे द्वात्रिंशच्च मे षट्त्रिंशच्च मे चत्वारिंशच्च मे चतुश्चत्वारिंशच्च मेऽष्टाचत्वारिंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापिजश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भुवनश्च भुवनश्चाधिपतिश्च। ॐमिडादेव हूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानिशगंसि षड्विश्वे देवासूक्तवाच पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तं मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम। आज मनोगत सद्भक्त अविनाश राहुरकर सादर करणार आहे। त्याला 2007 साली परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह मिळाला। तो इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे। गेली अनेक वर्ष तो एव्ही समितीमध्ये खूप मोठी सेवा करत आहे। तसंच मंडळाच्या इतर सेवांमध्ये देखील तो अतिशय उत्साहाने सहभागी होतो। आपण त्याचं मनोगत आज ऐकणार आहोत।
परमहंस स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस स्वामी मकरंदनाथाय नमः। आपल्या केंद्रातून फोन आला की तुम्ही गुरुवारच्या सत्संगाच्या कार्यक्रमात मनोगत सांगाल का। मी लगेच हो म्हणालो। पण तसे आता या वर्गाकडे आपल्या मनातील भाव सांगण्यासाठी खूप कमी संधी असतात। म्हणून या संधीचा फायदा नक्कीच घ्यावा। आपण तसं माझ्या बाबतीत काही नाहीये, पण जसं आठवलं म्हणून सांगितलं। असो, मनोगत लिहायला घेतले तेव्हा मन जवळजवळ 40-45 वर्ष मागे गेले। तसा माझा अनुग्रह 2007 सालचा, पण त्याची पूर्वतयारी खूप आधी सुरू झाली असावी असे वाटते। माझे आजोबा मूळ पंढरपूरचे, त्यांचे संपूर्ण जीवन चंद्रभागेतेरी पांडुरंगाच्या सान्निध्यात गेले। आयुष्याच्या शेवटच्या दिवसात ते त्यांच्या मुलाकडे पुण्याला येऊन राहिले। असे म्हणतात की ते गेले आणि मी आलो। कदाचित त्यांच्यातील पांडुरंग प्रेमाचे काही जीन्स माझ्यामध्ये आले असावेत व त्यामुळेच मी परमपूज्य स्वामीजींच्या या दरबारात येऊन पोचलो आहे। आपल्या संप्रदायाकडे व परमपूज्य स्वामीजींकडे येण्यामागे अजून दोन कारणे असावीत असे वाटते। एक म्हणजे लहान वयातच परमपूज्य स्वामी स्वरूपानंदांच्या समाधीचे दर्शन झाले। शाळेत असताना आमची ट्रीप प्रवासला जाणार होती। श्री देसाईंचा मुलगा आमच्या वर्गात होता व माझा चांगला मित्रही होता व त्यामुळेच मला ट्रीपला जाण्याची परवानगी मिळाली। तेव्हा परमपूज्य स्वामीजींच्या समाधीचे अगदी जवळून व छान दर्शन झाले। दुसरे कारण म्हणजे ब्युटी क्लॉथ स्टोअरला, म्हणजे परमपूज्य स्वामी माधवनाथांना दररोज एक याप्रमाणे 7 वर्षे घातलेल्या प्रदक्षिणा। महाराष्ट्र मंडळ शाळेत असल्यामुळे दररोज ब्युटी क्लॉस स्टोअरवरून जात येत असे. या प्रदक्षिणांचे पुण्य म्हणूनच स्वामीजींकडे माझे पाय वळाले असावेत असे मला वाटते. आपल्या केंद्राशी 1999 साली आम्ही जोडले गेलो. सौ वृषालीची आई 1998 पासून पंकजांच्या आनंदनगर उपकेंद्रात जात असत. तसेच कोथरूडमधील सद्भक्त कमळापूरकरजींकडे जेव्हा पूज्य स्वामीजी ध्यानाला येत तेव्हा पण त्या जात असत. 1999 साली परमपूज्य स्वामीजींनी दोघींना अनुग्रह देऊन उपकृत केले. सासूबाईंच्या प्रेमळ आग्रहामुळे मी आनंदनगरच्या उपकेंद्रात यायला लागलो. पंकजदादांच्या रसाळा निरूपणामुळे यायला लागलो आणि मग येतच गेलो. 1999 साली मी कामानिमित्त बाहरीनला होतो व दर 1.5 वर्षांनी सुट्टीसाठी भारतात यायचो, त्यामुळे अनुग्रह मिळाला आम्हाला जरा उशीरच झाला. बाहरीनसारख्या इस्लामिक कंट्रीमध्ये सुद्धा आम्ही परमार्थाशी जोडलेले राहिलो. सद्गुरु गुळवणी महाराजांच्या दत्त संप्रदायाचे उपासना केंद्र तिथे चालायचे. आम्ही गुरुवारी तिथे जायचो. इस्कॉनचे एक मंदिर पण आमच्या घराजवळच होते, तिथे पण आम्ही मधून जायचो. बाहरीनमध्येच आम्ही पांडुरंग शास्त्री आठवलेंच्या स्वाध्याय परिवाराशी जोडले गेलो. त्यांची गीतेवरची उपनिषदांवरची प्रवचने ऐकायचो. भावफेरी भक्ती फेरीच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्तीच्या पायांवर आमचा परमार्थ चालू होता. शेवटी कर्मसाम्यदशेमुळे 2007 साली परमपूज्य स्वामीजींनी मला अनुग्रह देऊन उपकृपांकित केले व माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही बाहरीन सोडून अबुधाबीला स्थायिक झालो होतो, त्यामुळे वर्षातून एकदा भारतात यायला जमू लागले. तरी सद्गुरूंच्या विरहाने जीवाची तगमग होत असे. वासराला गायीपासून लांब बांधून ठेवल्यावर त्याची जशी अवस्था होते तशीच काहीशी. काही हे बिरडे फिटेल, काही तो स्वामी भेटेल या आरतेने आम्ही सुट्टीवर यायचो. आणि स्वामीजी भेटल्यावर मग माऊली म्हणतात तसे, सुकलेल्या अंकुरावर अमृतधारा पडावी, तळ्यातला मासा सागरात जावा असे काहीसे होऊन जाई. सुट्टीवर आल्यावर आपल्या मुख्य केंद्रात आनंदनगरच्या उपकेंद्रात पंकजदादांच्या घरी ध्यानाला जात असू. अबुधाबीमध्ये आमचे जीवन एकंदरीत छान चालले होते. सर्व गोष्टी गरजेपेक्षा जरा जास्तच होत्या. लठ्ठ पगाराची नोकरी, मोठं घर, मोठी गाडी, इंटरनॅशनल एक्सपोजर वगैरे. एका बाजूला कम्फर्टेबल मटेरियल लाईफ होतं आणि दुसऱ्या बाजूला ध्यान साधना, स्वाध्याय कार्य, संत महापुरुषांचे सत्संग असे कॉम्प्लिमेंटिंग स्पिरिच्युअल लाईफ चालू होते. पण खोल आतमध्ये कुठेतरी काहीतरी कमी आहे असे सारखे वाटायचे. स्वरूपाची जाणीव, आत्मज्ञान, ध्यान, कर्म, भक्ती याविषयीचे स्वामीजींचे विचार ऐकून हळूहळू निश्चय होत गेला की हेच जीवनात काहीतरी कमी आहे. मग परमपूज्य स्वामीजींच्या सान्निध्यात येण्याची तळमळ व ओढ वाढू लागली. सर्व सोडून भारतात परत येण्याचे निश्चित केले. अत्यंत लुक्रेटिव्ह आणि प्रॉस्परस लाईफ सोडून येण्याबद्दल घरच्या सर्वांचा विरोध होता. तसेच अर्ली रिटायरमेंट घेऊ नये व हातात नोकरी नसताना येऊ नये म्हणून सौरशालीचा पण खूपच विरोध होता. श्रेयश व प्रेयसच्या कातडीत सापडलो होतो. तशातच 2011 साली साधना आणि सेवा व्रत धरून भारतात परत आलो. 2011 साली पंढरपूर आनंद यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. नोकरी नवीन असल्यामुळे सुट्टीचा प्रॉब्लेम होता. त्यातच सासूबाईंचे ऑपरेशन झाल्यामुळे त्या बेडरिडन होत्या, त्यामुळे यायला मिळेल का नाही याची शंकता वाटत होती. परमपूज्य स्वामीजींच्या कृपेनेच सर्व जमून आले. आनंदात केवढा उत्साह होता. एवढ्या सर्व साधकांमध्ये शिस्तबद्धता, सुनियोजन आणि भक्तिमय वातावरण होते. त्यावेळी आम्ही केंद्रात तसे नवीनच होतो, पण कुठेही परकेपणा जाणवला नाही. सामूहिक ध्यानात खूपच आनंद वाटला. परमपूज्य स्वामीजींच्या अभंग वाचनाने वातावरण अतिशय भावपूर्ण होत असे. संप्रदायातील पूर्वसुरूंच्या चरित्रांमुळे अधिक माहिती मिळाली व स्पष्टता आली. पंढरीनाथांचे प्रातिदर्शन व नंतर परमपूज्य स्वामीजींच्या बरोबरचे प्रत्यक्ष दर्शन विलोभनीय होते. या आनंद यात्रेमध्ये परमपूज्य स्वामीजींचा साधेपणा, स्पष्ट वक्तेपणा, संप्रदायाबद्दलचा अभिमान हे गुण बघायला मिळाले व केंद्राविषयी आणि परमपूज्य स्वामीजींविषयीची आत्मीयता आणखीनच वाढली. 2012 साल आमच्यासाठी काही अनपेक्षित घटना घेऊन आले. खुब्याच्या फ्रॅक्चरने बेडरिडन असलेले माझे वडील जानेवारीमध्ये वारले. नंतर लगेच 3 दिवसांनी वृषालीच्या वडिलांना डेंग्यूची लागण झाली व हॉस्पिटलायझेशनच्या काही तासातच त्यांचे निधन झाले. 3 दिवसांच्या अंतराने घरातील 2 वडीलधाऱ्यांच्या निधनाने आम्ही पार खचून गेलो होतो. पण केवळ आपले केंद्र आणि परमपूज्य स्वामीजींच्या विचारांच्या आधारानेच आम्ही त्यातून शांतपणे बाहेर पडू शकलो. भारतातील बदललेली जीवनशैली, कामाचे प्रेशर, पुणे मुंबई चालणारी धावपळ या सर्वांचा माझ्या शरीरावर नको तो परिणाम झाला व मला एनजीओप्लास्टीला सामोरे जावे लागले. चालण्या फिरण्यावर थोड्याशा लिमिटेशन आल्या, त्यामुळे केंद्रात येणे थोडे कमी झाले. या गोष्टींची मनाला खूप खंत वाटत असे. पूर्वीचे कम्फर्टेबल लाईफ सोडून साधना सेवा करण्यासाठी भारतात आलो, पण तेच नेमके मनासारखे होत नव्हते याचे वाईट वाटत होते. सौ वृषालीची अवस्था माझ्यापेक्षा जास्तच बिकट होती. वडिलांचे हरवलेले छत्र, आईच्या सुश्रूषेत दिवसभराची होत असलेली धावपळ व माझी झालेली एनजीओप्लास्टी यामुळे ती पार ढासळून गेली होती. त्यातच भरीसभर म्हणून तब्येतीच्या कारणामुळे मला नोकरी सोडावी लागली. भारतात आल्यापासून 2 वर्षात या सर्व घटना घडल्यामुळे एक अस्वस्थता आली होती. आपला परत येण्याचा निर्णय चुकला का अशी शंका एका मनात येत होती, पण दुसऱ्या मनात परमपूज्य स्वामीजींवर दृढ विश्वास होता व तेच आपल्याला यातून बाहेर काढतील असा निश्चय होता. एकदा ध्यानानंतरच्या गाठीभेटीच्या कार्यक्रमात बसलो होतो. गेल्या वर्षभरातील घटनांमुळे मनात अनेक प्रसंगांनी गर्दी केली होती. तेवढ्यात परमपूज्य स्वामीजी माझ्याकडे बघून म्हणाले, हा बोल, काय बोलायचे आहे? मी क्षणभर सुन्नच झालो. स्वामीजींना कसे कळाले की मला काही बोलायचे आहे? तेव्हा परमपूज्य स्वामीजींची दृष्टी माझ्या आत खोलवर स्थिरावलेली होती. जसे एखादा एक्स रे बघावा तसे त्यांना सर्व अंतर्मनातील दिसत असावे. मी म्हणालो, स्वामीजी, साधनेचा संवेग कसा वाढवता येईल? त्यावर स्वामीजींनी विचारले की सध्या साधना कशी चालू आहे? मी म्हणालो, दिवसभरात 1 तास ध्यानाची बैठक करतो, थोडेसे नाम घेतो व काही वाचन करतो. त्यावर स्वामीजी म्हणाले, सकाळी इथे ध्यानाला येण्याचा प्रयत्न कर, जे ठरवशील त्याप्रमाणे नियमित येत जा. या प्रश्नाचे समाधान झाल्यावर लगेच दुसरा प्रश्न मनात आला. मी विचारले, स्वामीजी, मला आपल्या कार्यामध्ये काही सेवा करण्याची इच्छा आहे, मी काय करू शकतो? यावर परमपूज्य स्वामीजींनी माझी सर्व चौकशी केली. प्रोफेशनली मी काय करतो, राहायला कुठे आहे, कोणती सेवा करण्यात इंटरेस्ट आहे वगैरे. व मग सांगितले की आपल्या एव्ही समितीमध्ये सेवा करू शकतोस, भोगाव साधक आश्रमात लागेल तेव्हा काही मदत करू शकतोस. अर्ली रिटायरमेंटबद्दल विचारले असता परमपूज्य स्वामीजी म्हणाले की या वयात रिटायरमेंट घेणे योग्य नाही, जमत असेल तर अजून 5 वर्षे तरी काही काम करावे. यातून एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे परमपूज्य स्वामीजी हे प्रश्नकर्त्या साधकाची पूर्ण चौकशी करून त्याला योग्य असेच मार्गदर्शन करतात. स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे मी आठवड्यातून 2 दिवस सकाळी ध्यानाला येऊ लागलो. गुरुवारी सत्संग, रविवारी प्रवचन, सकाळचे ध्यान, उपकेंद्र, एव्ही समिती आणि भोगामध्ये सेवा असे दिवस, आठवडे, महिने काळ सरत होता. सद्गुरूंच्या मुखातून श्रवण व त्यावर चिंतन मनन यातून साधनेचा संवेग हळूहळू वाढत होता व अजूनही वाढत आहे. 2015 साली माझ्या सासूबाईंचे निधन झाले. सद्गुरूंनी दिलेली साधना शेवटपर्यंत निटाणी करून त्या स्वामीचरणी लीन झाल्या. त्यांची परमपूज्य स्वामीजींवर अतूट श्रद्धा होती. मणक्याचे ऑपरेशन झाल्यामुळे त्यांना बसून साधना करता येत नसे, तर स्वामीजींनी सांगितल्याप्रमाणे त्या झोपूनच साधना करत असत. तसे तर त्यांना एकाच पोझिशनमध्ये झोपायला पण त्रास होत असे, तरी सुद्धा ध्यानाला मात्र त्या तास दीड तास विना तक्रार करत बसत असत. आम्ही त्यांना केंद्रात येण्याचे खूप आग्रह करायचो, पण आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये म्हणून शेवटची 3-4 वर्षे केंद्रात न येता त्या घरीच साधना करत. पण 2015 गुरुपूजनासाठी मात्र त्या आमच्याबरोबर इथं गणेशपुरमला आल्या, याला तयार झाल्या व परमपूज्य स्वामीजींचे दर्शन पूजन केले. त्यानंतर 15 दिवसातच त्यांनी शांतपणे देह ठेवला. गेल्या 12 वर्षात सद्गुरूंच्या मुखातून होत असलेले श्रवण व ते करून घेत असलेल्या साधनेमुळे काही अंतर्बाह्य बदल होऊन आपल्यातील विवेक व भाव वाढत असल्याचे माझ्या लक्षात आले. त्यावर केलेले काही इंट्रोस्पेक्शन थोडक्यात मांडत आहे. वॉन्ट्स आणि नीड्समध्ये फरक करता येऊ लागला आहे. वॉन्ट्सनाच म्हणजे इच्छांना दूर ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. मटेरियलिस्टिक गोष्टींपासून का राहत दूर राहायला जमू लागले आहे. संत वाङ्मयाविषयी प्रेम आणि समज निर्माण होते आहे. भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, दासबोध इत्यादी ग्रंथ वाचण्याची आवड निर्माण झाली व परमपूज्य स्वामीजींच्या कृपेने हळूहळू त्यातील भावार्थ समजू लागला आहे. जीवनातील सर्व घटनांकडे यदृच्छा या दृष्टिकोनातून बघण्याचा प्रयत्न चालू आहे. भक्तीसाठी लागणारी भाव वृद्धी होत आहे. याबाबतचा एक अनुभव सांगतो. 30 वर्षांपूर्वी मी कॉलेजमध्ये असताना माझी आई वारली. त्यावेळी माझे भाव खूप अनावर झाले होते. त्यानंतरच्या जीवनात शिक्षण, नोकरी, लग्न, प्रपंच या सर्व गोंधळात अनेक चांगले वाईट प्रसंग आले, पण डोळ्यात पाणी कधीच आले नाही. मनाला थोडे काठिण्य आल्यासारखे झाले होते. पण 2013 सालच्या गुरुपौर्णिमेच्या पूजनात काय झाले कोणास ठाऊक. परमपूज्य स्वामीजींच्या चरणावर डोके ठेवले व त्यांचा प्रेमळ हात डोक्यावरून फिरला आणि माझ्या भावना अनावर झाल्या. डोळ्यातून गळागळा अश्रू वाहू लागले. कितीही कंट्रोल करायचा प्रयत्न केला तरी काही केले आवरेनात. माझे मलाच कळत नव्हते की काय होत आहे. 25 वर्ष आठून राहिलेल्या भावनांचा मोकळे होण्याचा मार्ग मिळाला होता. त्यानंतरच्या गुरुपूजनांना हाच अनुभव आला. यालाच सद्गुरूंचे प्रेम, सद्गुरूंची कृपा म्हणत असावेत. अजून एक बदल झाल्यासारखे वाटते. या नश्वर देहाकडे साक्षीत्वाने बघणे थोडेफार जमायला लागले आहे. शरीराविषयी आसक्ती हळूहळू कमी होऊ लागली आहे. स्वामीजी, आपण सांगता त्याप्रमाणे आत्मानात्म विवेक जर करता आला तर शरीराविषयीची आसक्ती दूर होऊ शकते, आणि आसक्ती दूर झाली तरच भय दूर होऊ शकते. तसा माझा प्रयत्न चालू आहे. या गुरु उपदेशाची अनुभूती मला मागील वर्षी झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये आली. सुरुवातीचे एक दोन दिवस मनावर भयाचे सावट होते. हात मोडला होता, पाय मोडला होता, डोक्याला लागले होते, छातीत डाव्या बाजूला पण लागले होते. अजूनही काही इंटरनल डॅमेजेस झाले आहेत का, आपण पूर्ववत होऊ शकू का, आपली साधना सेवा कशी होऊ शकेल, अशा अनेक कुशंकांनी मन व्यग्र झाले होते. पण स्वामीजी, केवळ आपल्या कृपेनेच या परिस्थितीत विवेक ठेवता आला व त्या दुःखांकडे वेदनांकडे मला थोडे साक्षीत्वाने बघायला जमले व भय खूपच प्रमाणात कमी झाले. त्यामुळेच या दिव्यातून लवकर बाहेर पडू शकलो. आपण माऊली होऊन मला एक नवीन जन्मच दिला आहे असं वाटते. असे काही अंतर्बाह्य बदल माझ्यात झाल्यासारखे वाटत आहेत. हे सर्व बदल मुद्दामून न करता सद्गुरु कृपेनेच आपोआप होत आहेत असा माझा ठाम विश्वास आहे. अजूनही आवश्यक ते बदल आपण कृपावंत माझ्यात घडवून आणाल अशी माझी खात्री आहे. या मिळालेल्या नवीन जन्मातील उर्वरित जीवन आपल्या चरणी समर्पित आहे. या देवाकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना बस हे सेवा करून घ्यावी ही प्रार्थना आहे. मोठ्या स्वामींना आणि मातोश्री सरलादेंना आम्ही प्रत्यक्ष जरी बघितले नाही तरी परमभुज स्वामीजींनी त्यांचे प्रतिदर्शन वारंवार घडवले आहे. आणि स्वामीजी व मातोश्री मधुराताईंना मधुराताईंच्या जीवनाकडे बघितल्यावर मोठे स्वामी व मातोश्री सरलाताईंना बघितले नाही असे वाटतच नाही. स्वामीजी, आपण चंदनासारखे झिजून या संप्रदायाचे कार्य पण चिंधनासारखे झिजून या संप्रदायाचे कार्य सजवत आहात. आपल्या कार्यात मातोश्री मधुराताई पूर्ण एकरूप झाल्या आहेत. सर्व साधक विश्वाचे आपण दोघे विठ्ठल रखुमाई होऊन राहिल्या आहात. अशा आपल्या प्राण प्रिय परमपूज्य स्वामीजींना उपमातोश्री मधुराताईंना निरामय दीर्घायुष्य लाभो ही शिवचरणी प्रार्थना. या मनोगताची सांगता एका भावसुमनाने करतो. नाही मागत स्पर्श तुझा मी, एक भाव लखेर पुरे, दीर्घासक्ती नकोच मजला, क्षणभर दृष्टी शेप पुरे. स्नेहाचा मज नकोच सागर, अमृतधारा नयनी पुरे. तव नयनांच्या विश्वाकाशी, पापण्यातले प्रेम पुरे, पापण्यातले प्रेम पुरे. हरिओ.
अविनाश, तुझं मनोगत आणि मनोगताच्या शेवटी तू व्यक्त केलेल्या भावना या सर्वांप्रमाणेच मलाही गलबलून आणि तिमित करून टाकताहेत। मला असं वाटतं की अशा प्रकारचं प्रेम, अशा प्रकारचा विश्वास, श्रद्धा ही पूर्व पुण्यामुळं त्या त्या जीवाच्या पूर्वसंस्कारानुसार प्राप्त होत असावी। बघू ते शेवटचं। कारण मला असं जाणवतं की अक्षर छान आहे, नाही मागत स्पर्श तुझा मी, एक भाव लकेर पुरे, दीर्घासक्ती नकोच मजला, क्षणभर दृष्टिक्षेप पुरे, स्नेहाचा मज नकोच सागर, अमृतधारा नयनी पुरे, तव नयनांच्या विश्वाकाशी, पापण्यातले प्रेम पुरे। या चारोळीमध्ये अविनाश मी स्वामीजींकडे ज्या दृष्टीने पाहत होतो त्याचं सगळं वर्णन आलं, म्हणून मी तुझ्याकडून ते मागून घेतलं। विवेकानंदांना एकदा रामकृष्णांनी विचारलं की तू तू मधमाशी झालेला आहेस आणि अमृताने काठोकाठ भरलेला प्याला तुझ्या समोर आहे, तर तू ते अमृत कसं पिशील? तर विवेकानंद असं म्हणाले की मी अशी माझी सोंड लांब करीन आणि काठावर बसून अमृत पिन। ते म्हणाले अरे अमृताने भरलेला प्याला आहे, तू त्याच्यामध्ये पडलास तर काय फरक पडतोय? ते अमृत आहे। पण या गोष्टीमध्ये जी साधकाची भावना किंवा भूमिका असते ती विवेकानंदांनी उत्तम व्यक्त केली आहे आणि तीच याच्यात लिहिलेली आहे। आणि संतांना असं वाटतं की सगळा मिळून पडलास तरी चालेल। एक भाव लकेर पुरे का, भावाच्या सागरात तुला डुंबून टाकण्यासाठी मी आलोय। शिष्याचं संकोच आणि सद्गुरू जे देऊ इच्छितात ते, असं दोन्हीही रामकृष्ण आणि विवेकानंदांच्या त्या गोष्टीमधून मला सापडतं। शिष्य हा जो देणारा आहे त्या देणाऱ्याकडून घेण्याची अपेक्षा करतो, देणाऱ्याचे हातच नकोत अशी त्याची भूमिका असते, आणि देणारा हातच काय सर्वस्व देऊ इच्छितो। या दोन्ही गोष्टीमध्ये देणाऱ्याचं आणि घेणाऱ्याचं वैभवच आहे असं मला वाटतं। दीर्घासक्ती नकोच मजला, क्षणभर दृष्टिक्षेप पुरे असं म्हटलेलं आहे। मला असं लक्षात आलं की आपल्याला स्वामीजींबद्दल दीर्घासक्तीच आहे बर का, पण स्वामीजींचं जर जीवन पाहिलं तर ते किती अवतीभोवती त्यांच्या भक्तमंडळी साधक ते किती जणांची मायमाऊली होऊन राहिलेले आहेत. म्हणून मग क्षण एक दृष्टीक्षेप पुरे असं मला वाटायला लागलं. म्हणून जे नको नको असं म्हटलंय ते खरं म्हणजे हवं असतं. आणि सद्गुरू ते द्यायला उत्सुक असतात आणि एवढी अल्प गोष्ट मिळाली तरी पुरेल असं जे शिष्य म्हणत असतो तो त्याचा त्यांच्या एकूण जीवनाकडे पाहून संकोच असतो एवढंच, त्याला सगळं हवं असतं. आणि तुझ्या प्रेमापोटी मी तुला ते सगळं देणार असं मी तुला सांगतो. तव नयनांच्या विश्वाकाशी पापण्यातले प्रेम पुरे. हे पापण्यातलं प्रेम मिळता मिळता त्यांच्या नयनांच्या विश्वाकाशी कधी आणि कसा प्रवेश होतो ते कळत देखील नाही. तेही उत्सुक असतात आणि खरं म्हणजे शिष्य म्हणून आपणही उत्सुक असतो हे आपल्याला समजलेलं आहे. तुझी ती इच्छा स्वामीजी पूर्ण करोत अशी मी प्रार्थना करतो. हरी हरी.
श्रीराम, मागच्या गुरुवारी आपल्या इथे सद्भक्त ऋषभ पुरोहित यांनी अभंग सेवा सादर केली होती. या गुरुवारी देखील आपण इथे काही साधक अभंग सेवा सादर करणार आहेत. मागचे 2-3 दिवस परमपूजनीय स्वामीजी सांगलीला गेलेले होते, तिथे त्यांनी प्रवचन सेवा केली. त्यांना थोडीशी विश्रांती मिळावी म्हणून हा अभंग सेवेचा कार्यक्रम आहे. प्रथम सद्भक्त सौभाग्यवती मेधा गंदे अभंग सेवा सादर करणार आहेत.
नका विचारो देव कसा, नका विचारो देव कसा, देव असे हो भाव तसा, देव असे हो भाव तसा, नका विचारो देव कसा, नका विचारो देव कसा, सगुण कुणी म्हणती देवाला, कोणी म्हणती निर्गुण त्याला, कोणी म्हणती निर्गुण त्याला, विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा विश्वरूप त्या परमेशाचा, परमेशाचा चराचरावर असे ठसा, चराचरावर असे ठसा नका विचारो देव कसा, नका विचारो देव कसा। रंग फुलांचा दिसे लोचना, रंग फुलांचा दिसे लोचना, मूर्ति प्रभुची तोष विनयना, दिसे कधी का कुणास सांगा, दिसे कधी का कुणास सांगा, गंध फुलांचा मोह कसा, गंध फुलांचा मोह कसा, नका विचारो देव कसा, नका विचारो देव कसा। दर्पणास का रूप स्वतःचे, दर्पणास का रूप स्वतःचे, असति कार जलाचे, साक्षात्कार जसा तो दाखवी, साक्षात्कार जसा तो दाखवी, दिसेल त्याला प्रभु तसा, दिसेल त्याला प्रभु तसा, नका विचारो देव कसा। देव से हो भाव तसा, देव से हो भाव तसा, नका विचारो देव कसा, नका विचारो देव कसा। देवरूप होऊ सगळे माणिक म्हणजे जली नामायची म्हण जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी, तेथे चक्रपाणी धाव घे, तेथे चक्रपाणी धाव घे, जनी नामयाची रंगली कीर्तनी, जनी नामयाची रंगली कीर्तनी, मुखी हरी नाम नेत्र पैलतीरी, मुखी हरी नाम नेत्र पैलतीरी, देवाची पंढरी मोक्ष वाटे, देवाची पंढरी मोक्ष वाटे, मोक्ष वाटे, दळीता कांडीता वाहता कावडी, दळीता कांडीता वाहता कावडी, चिंतनात गोडी विठ्ठलाचा, विठ्ठलाचा विठ्ठलाचा, जनी ना थी रंगली कीर्तनी जनी नाम याती रंगली कीर्तनी चक्र टाकुनिया दळावे हरीने चक्र टाकुनिया चक्र टाकुनिया चक्र टाकुनिया चक्र टाकुनिया दळावे हरीने भक्ताचे देवाने दास व्हावे भक्ताचे देवाने दास व्हावे जुळो असे दाते जळो गर्व हेवा जुळो असे नाते जळो गर्व हेवा तुझी आस देवा पांडुरंगा जनी नामयाची रंगली कीर्तनी तेथे चक्रपाणी धाव घे जनी नामयाची रंगली कीर्तनी जनी नामयाची रंगली कीर्तनी
श्रीराम पुढील अभंग सेवा सद्भक्त नील धर्माधिकारी आता सादर करणार आहे.
राजा पावतसे महासंकटी निर्वाणी पावतसे महासंकटी निर्वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी राम नाम वाणी उचारितारंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा उचारिता राम होय पाप क्षय उचारिता राम होय पाप क्षय पुण्याचा निश्चय पुण्याचा निश्चय पुण्यभूमी आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पुण्यभूमी पुण्यवंतासी आठवे पापिया नठवे पापिया नठवे पापिया नठवे काही केल्या आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना काही केल्या तुझे काही केल्या तुझे मन पालटेना मन पालटेना दास म्हणे जन दास म्हणे जन सावधान आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी 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 वंदीन अयोध्येचा राजा भक्ताची आकाजा भक्ताची आकाजा पावतसे आरंभी वंदीन अयोध्येचा राजा आरंभी वंदीन आरंभी वंदीन आरंभी वंदीन अयोध्येचा राजा
चलत
चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र किलकी उठत धाय किलकी उठत धाय गिरत भूमि लटपटाय गिरत भूमि लटपटाय किलकी उठत धाय गिरत भूमि लटपटाय धाय मातु गोदलेत धाय मातु गोदलेत धाय मातु गोदलेत दशरथ किरनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र अंचल रज अंग झारी अंचल रज अंग झारी अंचल रज अंग झारी विविध भांति सो दुलारी विविध भांति सो दुलारी अंचल रज अंग झारी विविध भांति सो दुलारी तन मन धन वारी वारी तन मन धन वारी वारी कहत मृदु बचनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र विद्रुम से अरुण अधर विद्रुम से अरुण अधर विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर बोलत मुख मधुर मधुर विद्रुम से अरुण अधर बोलत मुख मधुर मधुर सुभग नासिका में चारु सुभग नासिका में चारु सुभग नासिका में चारु लटकत लटकनिया ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र 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 तुलसीदास अति आनंद तुलसीदास अति आनंद तुलसीदास अति आनंद आ आ तुलसीदास अति आनंद देख के मुखारविंद देख के मुखारविंद रघुवर छवि के समान रघुवर छवि के समान रघुवर छबि के समान रघुवर छबि बनिया ठुमक चल दराम चंद्र बाजत पैंजनिया ठुमक चलत रामचंद्र रामचंद्र रामचंद्र।
आता अभंग सेवा सद्भक्त सौभाग्यवती अमृता कुलकर्णी सादर करणार आहेत।
हे गुरु तव पूजनीनी हे गुरु तव पूजनीनी जीव भावे मिटुनी जावे हे गुरु तव पूजनीनी जीव भावे मिटुनी जावे आपुली मूर्ति मनोहर स्मरत आयु वेचिले से आपुले पद पद्म पूजित दिवस अवघे कंठले से अर्चनी तव पुण्य पावन अर्चनी तव पुण्य पावन सुख चिरंतन संचले से पावुनिया नम्रतेने धन्यतेने भरुनि जावे हे गुरु तव पूजनीमी हे गुरु तव पूजनीमी तव स्मृतींची भावशिल्पे किती हृदंतरी साठविली मिटुनी घेता नेत्र कमले हळूच पुढती प्रगटली प्रेम मोदे भरुनी गंधित सौख्य उधळित राहिली परम मंगल त्या स्मृतीन दिव्यतेला जपत जावे हे गुरु तव पूजनीमी हे गुरु तव पूजनीमी बोल अमृत वर्षताना नेणते मन हे निवाले चातकाचा आर्ततेने मधुकणांना प्राशियेले तू कृपेची ढाल करुणी बोध देऊनी रक्षियेले कर्म भक्ती ध्यान साधुनी जीवनीया धन्य भावे हे गुरो तव पूजनी गुरु रवीचा किरण संगे ज्ञान मकरंदे फुलावे अंतरीचा गंध उधळीत श्री गुरुला तोषवावे तव पदी मम जीविताचे पांग सारे फिटुनी जावे तृप्त होवुनी पूर्णतेने पूजनी नुरुनी उरावे हे गुरो तव पूजनी मी जीव भावे मिटुनी जावे हे गुरो तव
अविनाश तुझ्या मनोगतापासून ते मेधानी गायलेल्या नीलनी गायलेल्या तसंच अमृताने गायलेल्या या अभंगामुळे एक भावसागर निर्माण झाला असं मला वाटतं. मला असं वाटतं की या सत्संगातून जे मिळायचं ते आपल्याला मिळालं. आपण एक मिनिटभर शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी. राम राम बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि 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 स्वामी जी।